नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 100 पदकं जिंकत आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यात 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज सकाळी महिलांच्या कबड्डी स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा तसंच ओजस देवतळेनं सुवर्ण पदक पटकावलं. दोघांचंही या स्पर्धेतलं हे तिसरं सुवर्ण पदक आहे. याच प्रकारात अभिषेक वर्मानं रौप्य पदक तर आदिती गोपीनाथ हिनं कांस्य पदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान तिरंदाजीत सुवर्ण पदक जिंकणारा ओजस हा नागपूरचा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ओजसच्या आई अर्चना देवतळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला.
पूर्ण फॅमिली, पूर्ण आमचं एरियातले लोक सुद्धा खूप खुश आहे. ढोल ताशे लावून त्यांनी पूर्ण एन्जॉय केला त्याचं गोल्ड मेडल.
एक्स, युट्यूब आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांनी बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या यंत्रणांना नोटीस बजावली आहे. अशी पोस्ट करणाऱ्यांना या प्लॅटफॉर्मवर प्रवेश देणं त्वरित बंद करावं असंही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भविष्यात बाललैंगिक अत्याचाराचा प्रसार रोखण्यासाठी मसुदा प्रसारित करण्यासंदर्भातील अल्गोरिदम आणि कुणी अशा प्रकारची पोस्ट केल्यास त्याची त्वरित दखल घेण्यासंदर्भातील यंत्रणा सक्रिय कशी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करावं असं या कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेली मुदत आज संपत आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेनं या नोटा बदलण्यासाठी एक आठवड्याची मुदत वाढवून दिली होती. आतापर्यंत 87% नोटा बँकेत जमा करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते वणीकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कांदे आणि टोमॅटो त्यांच्या मोटारीसमोर फेकून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीनं या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कांदा आणि टोमॅटोच्या घसरत्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. भारतीय वायुसेनेचे वायुदल प्रमुख विवेकराम चौधरी यांचा संदेश उद्या सकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी सकाळी आमच्या केंद्रावरचं मराठी बातमीपत्र 7:20 प्रसारित होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी हे अर्ज करायचे आहेत. अधिक माहितीसाठी www.mahahscboard.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत करण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया करणार असल्याचा दिलासा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. असे अनेक प्रकार समोर येत आहेत, अशा घोटाळ्यामुळे सहकार विभागाची बदनामी होत असल्याचं सांगत सहकार आयुक्तांना या प्रकरणी कारवाईची सूचना देण्यात आल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त टपाल विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात कार्यालयाची स्वच्छता मोहीम, टपाल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष मेळावा, विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकीट संग्रहाबद्दल शिबीर आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा चर्चासत्र आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. आदिलाबाद नांदेड, नांदेड आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस तसंच तिरुपती आदिलाबाद आणि आदिलाबाद तिरुपती एक्सप्रेस येत्या 10 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. दरम्यान दक्षिण मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्गाच्या कामामुळे काचीगुडा ते नगरसोल एक्सप्रेस येत्या 10, 12 आणि 14 तारखेला मुदखेड ते परभणी दरम्यान 3.5 तास उशिरा धावणार आहे. तर औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून 1 तास 10 मिनिटं उशिरा सुटणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.